चीनीमंडी.com पॉडकास्ट।
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षपदी अंकिता हर्षवर्धन पाटील। नवी दिल्ली येथील इंडियन शुगर मिल्स असोसिएशन या संस्थेच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षपदी अंकिता हर्षवर्धन पाटील यांची निवड करण्यात आली आहे। देशातील साखर उद्योगामध्ये अग्रेसरपणे काम करणारी इस्मा ही महत्वाची संस्था आहे। अंकिता पाटील या ऑल इंडिया शुगर मिल्स असोसिएशनच्या देशातील सर्वात तरुण आणि एकमेव महिला सदस्य आहेत। अंकिता पाटील या उच्च शिक्षित असून परदेशामध्ये शिक्षण झालेलं आहे। पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तसंच SP पाटील ग्रुपच्या उपाध्यक्षा म्हणूनही त्या काम पाहत आहेत। इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे देशातील 650 अधिक सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील साखर कारखानदार सदस्य आहेत। या संस्थेची स्थापना सन 1932 करण्यात आली। भारत जगामध्ये साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे। देशातील सहकारी साखर कारखाने आणि ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर इस्मा ही संस्था प्रभावीपणे काम करत आहे।